नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जारी करणार. राज्यातल्या 92,89,000 शेतकरी कुटुंबांना लाभ. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारत वेगानं आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचं पंतप्रधानांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप, विविध 12 ठराव पारित. आणि आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय. विराट कोहलीचा एकदिवसीय सामन्यांमध्ये जलद 14,000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमधल्या भागलपूरमध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जारी करणार आहेत. देशभरातल्या 9.5 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचं थेट हस्तांतरण यावेळी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारोहात नागपूर इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार असून राज्यातल्या 92,89,000 शेतकरी कुटुंबांना 1,967 कोटीहून अधिक रक्कम वितरित करण्यात येणार आहे. राज्यातल्या प्रत्येक कृषी विज्ञान केंद्र तसंच जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर हा समारोह आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात काल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता एआयच्या क्षेत्रात भारत वेगानं आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचं नमूद केलं. अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला भारतीय युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं ते म्हणाले.
मुझे यह देखकर भी बहुत खुशी होती है कि आज स्पेस सेक्टर हमारे युवाओं के लिए बहुत फेवरेट बन गया है. कुछ साल पहले तक किसने सोचा होगा कि इस क्षेत्र में स्टार्टअप और प्राइवेट सेक्टर की स्पेस कंपनियों की संख्या सैकड़ों में हो जाएगी. हमारे जो युवा जीवन में कुछ थ्रिलिंग और एक्साइटिंग करना चाहते हैं, उनके लिए स्पेस सेक्टर एक बेहतरीन ऑप्शन बन रहा है.
एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनवण्यासाठी भारताला लठ्ठपणाच्या समस्येवरही मात करावी लागेल असं पंतप्रधान म्हणाले. ही समस्या वाढत असल्याची आकडेवारी गंभीर असून आपण एकत्रितपणे छोट्या छोट्या प्रयत्नातून याचा सामना करायला हवा असं ते म्हणाले. आगामी राष्ट्रीय विज्ञान दिन, महिला दिनाचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला. देशातली वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता आणि आपल्या स्थानिक संस्कृतींमधलं त्याचं स्थान याबद्दलची माहितीही त्यांनी दिली. या जैवविविधतेच्या जतन संवर्धन आणि संरक्षणासाठी देशभरातला आदिवासी समाज करत असलेल्या प्रयत्नांचंही पंतप्रधानांनी कौतुक केलं. नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. नवी दिल्लीत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप काल पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासन अतिशय चांगल्या भावनेनं सांस्कृतिक उपक्रमांसाठी मदत करत असतं, ही बाब लक्षात ठेवून साहित्यिकांनी स्वाभिमानानं साहित्य निर्मिती करावी असं आवाहन त्यांनी केलं. मराठी भाषा केवळ अभिजात राहून चालणार नाही, तर बहुजात आणि बहुज्ञात व्हायला हवी. मराठी भाषेला अपेक्षित वैभव मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं अजित पवार यावेळी म्हणाले.
मराठी ज्ञान भाषा झाली पाहिजे, मराठीची उपयुक्तता वाढली पाहिजे. आपली भाषा केवळ अभिजात राहून चालणार नाही, तर ती बहुजात आणि बहुज्ञातही व्हायला पाहिजे. त्यासाठी आधुनिक विषय ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, विद्या मराठीतून शिकवणं आवश्यक आहे. मराठी भाषेला अपेक्षित वैभव प्राप्त करून देण्यासाठी जे काही करावं लागेल ते हे महाराष्ट्राचं राज्य शासन निश्चितपणे करेल.
महाराष्ट्र भूमीसाठी सदैव झटत राहू अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. तालकटोरा स्टेडियमला असलेल्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करून मराठी सारस्वतांनी आज आपल्या विचारांनी दिल्ली जिंकली असल्याचं शिंदे म्हणाले. मराठी भाषा वाढायची असेल तर आपल्या घराघरातली मुलं मराठी शिकायला हवीत असं संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यावेळी म्हणाल्या. प्राथमिक शिक्षणात मराठी भाषेकडे लक्ष दिलं पाहिजे तर मराठी भाषेला ऊर्जितावस्था येईल असं सांगतानाच मराठी भाषा टिकण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न त्यांनी मांडले. दरम्यान संमेलनाच्या समारोप सत्रात 12 ठराव मांडण्यात आले. राज्य शासनानं बोलीभाषा विकास अकादमी विकसित करावी, विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये बोली भाषांचा समावेश करावा, 23 फेब्रुवारी ही संत गाडगेबाबा यांची जयंती बोली भाषा दिन म्हणून साजरी केली जावी आदी ठरावांचा यात समावेश आहे. दरम्यान देशाच्या राजधानीत एक चांगलं संमेलन पार पाडल्याबद्दल अखिल भारतीय साहित्य मंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी समाधान व्यक्त केलं. त्या म्हणाल्या,
दिल्लीमध्ये संमेलन हे मराठीसाठी नक्कीच फार मोठी गोष्ट आहे आणि जी आमंत्रक संस्था आहे सरहद, त्यांनी पूर्वी हुमानला संमेलन घेतलेलं होतं त्यामुळे त्यांना थोडा अनुभव होता. परंतु दिल्ली म्हणजे आणखीच वेगळी गोष्ट आहे. इथे पुष्कळ जास्त राजकीय हालचाल असते त्यामुळे हे सगळं कसं काय त्यांना जमेल असं वाटत होतं. परंतु त्यांनी फार मनापासून आणि यशस्वीपणे हे आयोजन केलं आहे. विषय आम्ही थोडे बदलले होते नेहमीपेक्षा, तेही लोकांना अतिशय आवडले आहेत. आम्हाला एक चांगलं संमेलन देशाच्या राजधानीमध्ये पार पडण्याचं समाधान मिळतं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं 19व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचाही काल समारोप झाला. यावेळी विविध 27 ठराव पारित करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिलं जाणारं शासकीय अनुदान तात्काळ बंद करण्यात यावं आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तसंच तासिका तत्वावरील सर्व मराठी शाळा आणि महाविद्यालयातल्या शिक्षकांच्या वेतनासाठी सदर अनुदान वर्ग करावं, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहितांना धर्मांध शक्तींपासून संरक्षण मिळावं, समन्यायी पाणी वाटप धोरणाची त्वरित अंमलबजावणी करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असा भेद टाळावा आदी ठरावांचा यात समावेश आहे. विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक काल मुंबईत विधानभवनात झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्चपासून सुरू होणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ waves.org.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ वर्ल्ड हेरिटेज समितीसमोर पॅरिस इथं तांत्रिक सादरीकरण करणार आहे. राज्य शासनानं मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेअंतर्गत हा प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतल्या जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय मिळवला. दुबईत झालेल्या या सामन्यात पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत भारताला 242 धावांचं आव्हान दिलं. कुलदीप यादवनं 3, हार्दिक पंड्यानं 2 तर हर्षित राणा, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल आलेल्या भारतीय संघानं विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर 43व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं. कोहली प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. दरम्यान विराट कोहलीनं एकदिवसीय सामन्यांमध्ये जलद 14,000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे तर 158 झेल घेऊन त्यानं भारताकडून सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रमही केला आहे. नांदेडमध्ये महसूल क्रीडा स्पर्धांचा काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या स्पर्धेत कोकण विभागानं विजेतेपद पटकावलं, छत्रपती संभाजीनगर विभागानं 2रा तर पुणे विभागानं 3रा क्रमांक पटकावला. दरवर्षी ही स्पर्धा घेण्याची आणि त्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा बावनकुळे यांनी यावेळी केली. केंद्रीय अर्थसंकल्पात गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी वर्गाच्या विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचं माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटलं आहे. सामान्य जनतेला केंद्रीय अर्थसंकल्प समजण्याच्या दृष्टिकोनातून भाजपनं काल बुलढाणा इथं आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आल्याचंही कराड यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं राज्यस्तरीय उत्कर्ष युवा महोत्सवासाठी संघाची निवड करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होत असलेल्या या महोत्सवासाठी मराठवाडा विद्यापीठाचा 20 जणांचा संघ काल रवाना झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जारी करणार. राज्यातल्या 92,89,000 शेतकरी कुटुंबांना लाभ. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप. विविध 12 ठराव पारित. आणि आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.